Book 2
51
51
Делать покупки.
Рожьи камы, хареди иттяди.
Рожьи камы, хареди иттяди.
Я хочу в библиотеку.
Мала वाचनालयात जायचे आहे.
मला वाचनालयात जायचे आहे.
Я хочу в книжный магазин.
मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
Я хочу в киоск.
मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे.
मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचं आहे.
Я хочу взять книгу в библиотеке.
मला एक पुस्तक घ्यायचे आहे.
मला एक पुस्तक घ्यायचं आहे.
Я хочу купить книгу.
मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे.
मला एक पुस्तक खरेदी करायचं आहे.
Я хочу купить газету.
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे.
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचं आहे.
Я хочу в библиотеку, чтобы взять книжку.
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे.
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचं आहे.
Я хочу в книжный магазин, чтобы купить книгу.
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचं आहे.
Я хочу в киоск, чтобы купить газету.
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचे आहे.
मला चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
Я хочу в оптику.
मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
मला सुपरमार्केटात जायचं आहे.
Я хочу в супермаркет.
मला सुपरमार्केटात जायचे आहे.
मला बेकरीत जायचं आहे.
Я хочу в булочную.
मला बेकरीत जायचे आहे.
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत.
Я хочу купить очки.
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत.
मला फळं आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत.
Я хочу купить фрукты и овощи.
मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत.
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.
Я хочу купить булочки и хлеб.
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
Я хочу в оптику, чтобы купить очки.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
Я хочу в супермаркет, чтобы купить фрукты и овощи.
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे.
मला फळं आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचं आहे.
Я хочу в булочную, чтобы купить булочки и хлеб.
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे.
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचं आहे.